नमस्कार, मी विजया सहजराव। ऐकूया काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस। अर्जाची छाननी उद्या होणार असून अर्ज मागे घेण्याची तारीख 17 मे आहे। सातव्या टप्प्यात 57 लोकसभा मतदारसंघांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नाशिकमध्ये सभा घेणार आहेत। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या देखील सभा उद्या नाशिकमध्ये होणार आहेत। मुंबईत घाटकोपर परिसरात काल पत्र्याचं होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 14 पोचला आहे, तर 43 जण जखमी झाले आहेत। दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे। या होर्डिंगच्या खाली अजूनही अनेक गाड्या अडकल्या आहेत अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अपघातस्थळी भेट दिली। अपघातातल्या मृताच्या कुटुंबियांना त्यांनी 5 लाख रुपये मदत जाहीर केली असून जखमींच्या उपचारांचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचं ते यावेळी म्हणाले। या प्रकरणी होर्डिंगचा मालक भावेश भिडे आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांचा शोध सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेले गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला। नवलखा हे 4 वर्षांपासून कैदेत होते। या प्रकरणी अद्याप त्यांच्यावर आरोपही निश्चित झालेले नाहीत। या प्रकरणाची सुनावणी आणखी लांबणार असल्याचं मत नोंदवत न्यायालयानं हा जामीन मंजूर केला। मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी आज आणि उद्या उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे। विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता राज्याच्या उर्वरित भागात आज पाऊस पडेल असं हवामान विभागानं कळवलं आहे। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज नवी दिल्लीत दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होईल। पावसामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्समधला सामना काल रद्द झाला। देशाच्या शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या सत्रात तेजी राहिली। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 328 अंकांनी वधारून 73,105 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 114 अंकांनी वधारला आणि 22,218 अंकांवर बंद झाला। धातू क्षेत्राच्या समभागांनी आज सर्वात जास्त तेजी नोंदवली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।